ते सर्वत्र मनसोक्त विहार करत होते. तेव्हा एकदा अर्जुन भगवंतांना म्हणाला की तुम्ही युद्धक्षेत्रावर मला अत्यंत गोपनीय अशा ज्ञानाचा उपदेश केलेला होता, माझ्या अल्पबुद्धीमुळं त्या उपदेशाचं नीट ग्रहण माझ्याकडून झालेलं नव्हतं. आता मला तो उपदेश परत ऐकायचा आहे. तेव्हा भगवंत म्हणाले की तेव्हाच्या गोष्टींचं पूर्णपणाने स्मरण होणं मलाही संभवनीय नाही. त्यावेळेला मी योगयुक्त होऊन अर्थात ब्रह्मतत्वाशी एकरूपता साधून तुला काही सांगितलेलं होतं. पण श्रीकृष्ण म्हणाले की त्या भूमिकेवरून जरी नसलं तरी देखील त्या संबंधीचं ज्ञान तुला व्हावं याच्यासाठी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो. असं म्हणून भगवंतांनी अनेक कथा प्रसंग संवाद याच्या माध्यमातून अर्जुनाला परत सविस्तर उपदेश केला. हा उपदेश अनुगीता या नावाने प्रसिद्ध आहे. ही जी अनुगीता आहे त्याच्यामध्ये अनुगीता या उपपर्वाचे 16 पासून 51 पर्यंत 36 अध्याय आहेत आणि अनुगीतेची श्लोकांची संख्या 1041 अशी आहे. भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत. भगवंत म्हणाले की तुला ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो की ज्या योगाने तू समत्व बुद्धीचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करशील, मात्र तू नीट ध्यान देऊ नये. एके दिवशी दुर्धर्ष ब्राह्मण ब्रह्मलोकातून माझ्याकडे आला. मी त्याची विधिवत पूजा केली, मोक्षधर्म विषयक प्रश्न केला. त्या प्रश्नाला ब्राह्मणाने अत्यंत सुंदररीतीने उत्तर दिलं. हे उत्तर संवाद रूपाने होत आणि काश्यप नावाचा धर्मज्ञ आणि तेजस्वी ब्राह्मण आणि एक सिद्ध महर्षी यांच्यातला संवाद त्यांनी सांगितला. हा संवाद भगवंतांनी अर्जुनाला 3 अध्यायात सांगितला. त्याच्यामध्ये काही महत्वाच्या प्रश्नांची चर्चा आलेली आहे. जसं मनुष्याचं शरीर नष्ट कसं होतं, मनुष्याला दुसरं शरीर मृत्यूनंतर प्राप्त कसं होतं, जीव या दुःखमय संसारातून मुक्त होतो तरी कसा, आपल्या शुभ अशुभ कर्मांचं फळ मनुष्य कशा रीतीने भोगतो आणि जन्मजन्म भोगत राहतो, शरीर नष्ट झाल्यानंतर त्याचं कर्म कुठं राहतं, आणि शरीर नष्ट होतं म्हणजे काय होतं, मृत्यू कसा होतो, मृत्यूलोक स्वर्ग आणि नरक कसे प्राप्त होतात, पुढे जीवाचा गर्भप्रवेश कसा होतो, आचार धर्म कर्मफळाची अनिवार्यता, संसार करून जाण्याचे उपाय, दान व्रत ब्रह्मचर्य वेदाध्ययन इंद्रिय निग्रह माता पिता गुरु अतिथी यांची पूजा असे अनेक विषय त्याच्यामध्ये आले. तसंच धर्म प्रजेचं रक्षण करतो असं सांगितल्यावर मोक्ष कोणाला मिळतो या प्रश्नाच्या उत्तरामध्ये भगवंत म्हणतात की सर्वांचा मित्र, सर्व सहन करणारा, मनाचा निग्रही, भय क्रोध रहित मनुष्य पुरुष, आत्मवान, मानित्व नसलेला अमानी, निरभिमान, सुख दुःख हानी लाभ प्रिय अप्रिय ही द्वंद्व समान देखणारा, आसक्ती रहित असा पुरुषच मुक्त होतो. या अनुगीतेमध्ये योग मार्गाचंही वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. तसंच अन्न कसं पचतं, अन्नापासून रक्त मांस मेद स्नायू अस्थि वीर्य कसे उत्पन्न होतात, शरीर कसं वाढतं, मनुष्य श्वास कसा घेतो, भगवंत सांगतात की परमात्म्याचं दर्शन मात्र चर्मचक्षूंनी होत नाही, इंद्रिय परमात्म्याला ग्रहण करू शकत नाहीत, केवळ बुद्धीच्या साह्याने त्याचं दर्शन होतं, सूक्ष्म बुद्धी त्याला पाहायला योग्य अशी होते असं सांगून सर्वत पाणीपादंत सर्वतोक्षी शिरोमुखा सर्वत श्रुती मल्लोके सर्व महावृत्य तिष्ठती हा श्लोक तसाच्या तसा अनुगीतेमध्ये आलेला आहे. हा सगळा संवाद सांगून अर्जुनाला भगवंतांनी इथेही प्रश्न केलेला आहे की मी सांगितलेला हा उपदेश तू एकाग्र चित्ताने ऐकलेला आहेस ना, तेव्हाही हे सगळे प्रश्न आणि उत्तरं झालेली होती. तेव्हा तो माझा मोह गेला असंही म्हणालेला होता. भगवंत आठवण करून देतात की युद्ध समयी रथावर बसून देखील तू याच तत्वाचं श्रवण केलेलं होतं. गीतेत सांगितल्याप्रमाणे इथेही भगवान अर्जुनाला म्हणतात की हे देवांचं परम गोपनीय रहस्य मी तुला सांगतो आहे. या जगात तुझ्याशिवाय अन्य कोणीही हे माझ्या मुखातून ऐकलेलं नाही. सनातन धर्मच जीवाची परमगती आहे. ज्ञानी मनुष्य देह त्यागानंतर ब्रह्मामध्येच अमृतत्वाला प्राप्त होतो. हा अनुगीतेचा उपदेश एवढ्यातच संपत नाही. याच्या पुढे देखील श्रीकृष्णांनी एका ब्राह्मण गीतेचं अर्जुनाला श्रवण करवलं. 15 अध्यायामध्ये ही गीता देखील ब्राह्मण गीता विस्तारलेली आहे आणि अनुगीतेचाच एक भाग म्हणून ती आलेली आहे. ब्राह्मणांनी आपल्या ज्ञाननिष्ठ स्वरूपाचा परिचय पत्नीला कसा करून दिला, पत्नीचं अज्ञान दूर करून तिलाही परमात्म ज्ञान करवलं, हे सर्व भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. त्या ब्राह्मणाची क्षेत्रज्ञाविषयीची संशययुक्त बुद्धी क्षेत्राच्या ज्ञानाच्या पलीकडे क्षेत्रज्ञाशी संयुक्त झाली. त्याच्यावर अर्जुनाने प्रश्न केला की ती ब्राह्मणी कोण होती आणि तो श्रेष्ठ ब्राह्मण कोण होता. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की माझं मन तो ब्राह्मण होता आणि माझी बुद्धी ब्राह्मणी समज. ज्याला क्षेत्रज्ञ म्हटलेला आहे तोही मीच असं समज. तेव्हा अर्जुन म्हणायला लागला की तुझ्या कृपेने माझी बुद्धी सूक्ष्म विषयात रमू लागलेली आहे, म्हणून ज्ञेय अशा परमात्म्याच्या स्वरूपाची व्याख्या तुम्हाला सांग. यावर देखील श्रीकृष्णांनी इथं सरळ उत्तर न देता गुरु शिष्यांचा या विषयावरचा एक संवाद अर्जुनाला सांगितला. पूर्वी काही प्रमुख ऋषींनी विचारल्यावर स्वतः ब्रह्मदेवाने जे उत्तर दिलेलं होतं ते उत्तर इथं सांगितलं. ज्ञान हेच ब्रह्म आहे आणि संन्यासच उत्तम तप आहे. जो विद्वान संयोग आणि वियोग याप्रमाणे एकत्व आणि नानात्व यांना तत्वत जाणतो तो दुःखापासून मुक्त होतो. असं म्हणून ऊर्ध्वमूल अशा अश्वत्थ वृक्षाचं वर्णन भगवंतांनी केलं. अज्ञान हे मूळ, बुद्धी हा गुंधा अहंकार, अहंकार या शाखा आणि इंद्रिय ढोली असलेला पंचमहाभूत ही विशेष अवयव महाभूतांचे विशेष भेद आंद्या अशा प्रकारचा हा संसार वृक्ष ज्ञानरूपी खडगाने तोडला जातो आणि अमरत्वाला तोडणारा प्राप्त होतो, जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटतो. हे सर्व संवादात्मक विवेचन भगवंतांनी अर्जुनाला केलं. पुढे अर्जुनाला ते म्हणाले की गुरुनी असं सांगितल्यावर शिष्यांनी सर्व उत्तम धर्मांचं पालन केलं, त्यामुळे तो संसार बंधनापासून मुक्त झाला. गुरु आणि शिष्य यांच्या संवाद रूपाने हे सगळं वर्णन भगवंतांनी केलं. अर्जुनाने विचारले की ते ब्रह्मनिष्ठ गुरु कोण होते आणि तो शिष्य कोण होता. त्यावर भगवंत म्हणाले की मीच गुरु आहे आणि माझं मन शिष्य आहे असं तू समज. तुझ्या प्रेमामुळे मी तुला हे गोपनीय रहस्य सांगितलं. ही अनुगीता फार मोठी आहे. त्याचा अगदीच सारांश आपण थोडक्यात अनुगीता काय आहे पाहिलं. असं समजलं जातं की मूळ गीतेचा हा सुलभ पण मनोरंजक गोष्टी रूपाने असा विस्तार भगवंतांनी करून अर्जुनाला उपदेश केलेला आहे. श्रीकृष्ण एवढं सगळं सांगितल्यावर अर्जुनाला म्हणाले की तुझं माझ्यावर प्रेम असेल तर या अध्यात्म ज्ञानाचं श्रवण करून तू याचं नित्य आणि यथावत पालन कर. याचा अर्थ असा दिसतो की गुरुवर प्रेम आवश्यक आहे आणि ते प्रेम गुरुंनी केलेल्या उपदेशाच्या पालनामधूनच सिद्ध होत असत. जर तू असं करशील तर तू सर्व पापांपासून मुक्त होशील आणि शुद्ध मोक्षाला तू प्राप्त होशील. या उपदेशा संबंधी भगवंतांनी जे उद्गार काढले, पूर्वी युद्धकाल उपस्थित झालेला असताना मी तुला हाच उपदेश केला होता, म्हणून तू माझ्याकडेच मन लाव. अर्जुनाच्या विनंतीवरून हा सगळा उपदेश झाल्यावर श्री कृष्णांनी अर्जुनाला म्हटलं की मी आता पित्याचं दर्शन करू इच्छितो. त्यांना पाहून फार दिवस झाले. तुला हे जर संमत असेल तर आता मी द्वारकेला जाईन. तेव्हा अर्जुन म्हणाला की आता आपण इथून हस्तिनापूरला जाऊ, तिथं धर्मराज युधिष्ठिराला भेटून आणि त्यांची आज्ञा घेऊन त्याप्रमाणे तू द्वारकेला गेलेलं योग्य होईल. तसे ते दोघं हस्तिनापुराला परत आले. अर्जुनाला पुन्हा एकदा तत्वाचा उपदेश करून इंद्रप्रस्थाहून हस्तिनापुराकडे भगवंत निघाले. यथाकाळ हस्तिनापुरात प्रविष्ट झाले. तिथं राजा धृतराष्ट्र, विदुर, धर्मराज, युधिष्ठिर, भीमसेन यांना भेटून त्यांना वंदन केल्यावर ते गांधारीला भेटले. तिला वंदन करून त्यांनी कुंतीची भेट घेतली. नंतर द्रौपदी, सुभद्रा या सर्व भरतवंशीय स्त्रियांना देखील ते भेटले. अर्जुनाच्या प्रासादात गेले, भोजन झाल्या रात्री तिथंच विश्राम केला आणि प्रातःकाली संध्या आटोपून अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही युधिष्ठिराच्या भवनात आले. युधिष्ठिराला मोठी प्रसन्नता प्राप्त झाली. आसनावर विराजमान झाल्यानंतर ते काही बोलू इच्छितात असं जाणून युधिष्ठिर म्हणायला लागला की तुम्ही माझ्याशी काही बोलू इच्छिता, जे काही म्हणायचे असेल ते अन्य कोणताही विचार न करता सांगा, तुमची सर्व इच्छा मी शीघ्र पूर्ण करीन. त्याच्यावर अर्जुनाने धर्मराजाजवळ जाऊन विनीत भावाने म्हटलं की वसुदेव नंदन श्रीकृष्ण बरेच दिवसांपासून इथं राहत आहेत. युद्धाच्या आधी ते पांडवांच्या छावणीमध्ये ते दाखल झाले, तिथपासून आतापर्यंत ते हस्तिनापुरात राहिलेले होते. आता तुमची आज्ञा घेऊन आपल्या माता पित्याचं ते दर्शन घेऊ इच्छितात. तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्यांना द्वारकेला जाण्याची तुम्ही अनुमती द्यावी. ते ऐकून युधिष्ठिर संततीत झाला. युधिष्ठिर भगवंतांना म्हणायला लागला की तुझं कल्याण असो, खूप काळ आपल्या कुटुंबियांपासून आणि माता पित्यांपासून श्रीकृष्ण दूर आहेत हे जाणून युधिष्ठिर म्हणाला की तू आजच द्वारकेला प्रयाण कर, तुझं जाणं मला योग्यच वाटतं, कारण माझे मामा आणि मामी भेटल्याला तुला फार दिवस झालेले आहेत. युधिष्ठिराला पूर्ण जाणीव होती की केवळ आपल्या करता म्हणून हा इथं राहिला. तू द्वारकेला जा, माझ्या वतीने देखील त्यांचा यथोचित आदर सत्कार कर. तू भक्तांना मान देणारा तिथं गेल्यानंतर देखील माझी आणि माझ्या सर्व भावांची आठवण ठेव. माता पिता, सर्व पृष्ठवंशीय बंधू बांधव, देशाची प्रजा सर्वांना भेट आणि माझ्या अश्वमेध यज्ञासाठी तू परत इकडे यावंस. माझ्या जवळ असलेली विविध रत्न धन अन्य वस्तू याच्यापैकी तुला जे काही आवडेल ते सर्व घेऊन तू यात्रा कर. तुझ्या प्रसादाने हे सर्व आम्हाला मिळालेलं आहे. राज्यही तुझा प्रसाद म्हणून आम्हाला मिळालेला आहे. आमचे शत्रूही तुझ्या प्रसादाने केवळ मारले गेलेले आहेत. युधिष्ठिराचे हे कृतज्ञता पूर्वक उद्गार भगवंताने ऐकले आणि ते म्हणाले की ही रत्न धन आणि संपूर्ण पृथ्वी आता केवळ तुझी आहे. एवढंच नाही तर माझ्या घरी देखील असणारं भरपूर धन वैभव हेही तुझंच आहे असं समज. आणि माझा नित्य स्वामी देखील तूच आहेस. युधिष्ठिराने तशी तुझी आज्ञा म्हणून श्रीकृष्णांचा सत्कार केला. त्याच्यानंतर श्रीकृष्ण कुंतीला भेटले. तिच्याशी बोलणं झाल्यानंतर परत निघताना त्यांनी कुंतीला आपल्या आत्याला एक प्रदक्षिणा घातली, सुभद्रेला बरोबर घेतलं, आपल्या दिव्य रथावर आरूढ होऊन ते हस्तिनापुराच्या बाहेर पडले. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, विदुर काही अंतरापर्यंत त्यांना पोचवीत त्यांच्या मागे आले. ठराविक अंतरानंतर श्रीकृष्णांनी सर्वांना परत जायला सांगितलं. सर्वजण परतले. द्वारकेकडे जाताना मध्ये एक महत्वाचा तसा अद्भुत असा प्रसंग घडला. वाळवंटाच्या प्रदेशामध्ये पोहोचल्यावर गौतम मुनींचे श्रेष्ठ शिष्य उत्तंक यांचं दर्शन घ्यायला भगवंत गेले. उत्तंक मुनींनी भगवंतांचं स्वागत केलं. भगवंतांनी उत्तंकांचं दर्शन घेऊन त्यांची पूजा केली. त्यांना कुशल प्रश्न विचारले. उत्तंक ऋषींनी माधवाची पूजा केली. त्यांना विचारलं की कौरव आणि पांडवांमध्ये संधी करूनच तू परतो आहेस ना. त्यांना या मधल्या युद्धाच्या घडामोडींची कोणतीही कल्पना नव्हती. आता सर्व पांडव आणि धृतराष्ट्र पुत्र तुझ्यासह सुखरूप राहतील ना, अशी तू व्यवस्था केलेली आहेस ना. तुझ्या प्रयत्नाने पांडव आणि कौरव यांच्यात समेट घडून येईल अशी माझी संभावना होतीच, ती सफळ झालेली आहे ना. याच्यावर मात्र श्रीकृष्णांनी थोडक्यात सर्व वृत्त उत्तंक मुनींना सांगितलं. भगवंतांनी सांगितलं की कौरवांकडे जाऊन त्यांना शांत करण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला. कौरव कशाही प्रकारे संधी करायला तयार झाले नाहीत. भीष्म आणि विदुर यांचंही म्हणणं त्यांनी ऐकलं नाही. शेवटी लक्षात आलं की शांतीच्या मार्गावर चालणं अशक्य आहे. तेव्हा फार मोठं युद्ध झालं आणि त्यात सर्व कौरव बंधू बांधवांसह मारले गेले. या युद्धामध्ये केवळ 5 पांडवच जीवित आहेत. भगवंतांनी हा सगळा वृत्तांत सांगितल्याबरोबर उत्तंक मुनी अत्यंत क्रुद्ध झाले. त्यांचे डोळे लाल झाले. त्यांचा आवाज चढला. ते म्हणाले की कौरव सुद्धा तुझे प्रिय संबंधी होते. तू जर मनात आणलं असतं तर युद्ध टाळू शकला असता. सामर्थ्य असून देखील तू कोणाचं संरक्षण केलं नाही. एवढा मोठा संहार तू असताना होणं अपेक्षित नव्हतं. म्हणून माझ्या तपोबलाने मी तुला शाप देतो आहे असं उत्तंक महामुनी भगवंतांना म्हटले. त्याच्यावर भगवंत उत्तंक महामुनींना म्हणाले की मी जे काही सविस्तर सांगेन ते तू श्रवण कर आणि अत्यंत मार्गपूर्वक शब्दात भगवंत उत्तंकर मुनींशी बोलायला लागले की तू तपस्वी आहेस, मी तुझा अनुनय करतो आहे, तो अनुनय तू स्वीकारावास, मी तुला अध्यात्म सांगेन, सर्व प्रकारचं श्रेष्ठ ज्ञान तुला सांगेन, आणि ते ऐकल्यानंतर देखील जर तुला योग्य वाटलं तर तू मला शाप द्यावास, मला शाप देऊन तुझं तप नष्ट व्हावं अशी माझी इच्छा नाही, म्हणून मी हे तुझ्याशी बोलतो आहे. तेव्हा उत्तंक महामुनी रागवलेल्या स्थितीत म्हणाले की अध्यात्म ज्ञानाचं यथार्थ वर्णन कर. ते ऐकल्यानंतर मी कल्याणप्रद आशीर्वाद तरी देईन, नाही तर शाप तरी देईन. याच्यावर भगवंतांनी उत्तंक महामुनींना थोडक्यात अध्यात्म ज्ञान सांगितलं. भगवंत म्हणाले की त्रिगुणादी सर्व भाव माझेच आश्रित आहेत, सर्व भूत मात्र माझ्याच आहेत, मी देखील त्या सर्वांमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. दैत्य, यक्ष, गंधर्व, राक्षस, नाग, अप्सरा माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. सत, असत, व्यक्त, अव्यक्त, क्षर, अक्षर ही सर्व माझी स्वरूप आहेत. ओंकाराने प्रारंभ होणारे चारही वेद मीच आहे असं तू समज, सर्व काही मीच आहे असं विस्ताराने सांगून भगवंतांनी आपल्या अवतारासंबंधी आणि अवतार कार्यासंबंधी देखील उत्तंक महामुनींना वर्णन करून सांगितलं. ते म्हणाले की धर्माचं रक्षण आणि स्थापना करण्यासाठी मी तिन्ही लोकांमध्ये अनेक योनींमध्ये वारंवार जन्म घेत असतो, त्या त्या रूपानुसार आणि वेशानुसार मी वर्तन करतो. मीच विष्णू आहे, मीच ब्रह्मा आहे, मीच रुद्र आहे, मी इंद्र देखील मीच आहे. सर्व भूत मात्रांची उत्पत्ती आणि प्रलयाचं कारण ही मीच आहे. प्राण्यांची सृष्टी आणि संहार हे सर्व माझ्याकडूनच होतात आणि माझ्या अधिष्ठानावरच हे घडतात. भगवंत उत्तंक महामुनींना म्हणाले की यावेळेला मी मनुष्य रूपाने अवतीर्ण झालेलो आहे. प्रथम मी कौरवांना दीनतापूर्वकच संधीसाठी प्रार्थना केलेली होती, पण त्यांनी हितकर गोष्ट मानली नाही. मी क्रुद्ध झालो आणि कौरवांना महान भय देखील दाखवलं, त्यांना मी धमकावलं देखील, आणि माझ्या विष्णू रूपाने आणि विश्वरूपाने युद्धाचा भावी परिणाम देखील त्यांना मी आधीच दाखवला, पण ते अधर्माने ग्रासलेले होते, कालाने परिपक्व झालेले होते, माझं म्हणणं ऐकायला ते तयार नव्हते. क्षत्रिय धर्मानुसार ते युद्धात मारले गेले. जे मारले गेले ते धर्मानुसार मारले गेले आणि ते स्वर्ग लोकात गेले याचा संदेह नाही. हे सगळं ऐकल्यानंतर उत्तंक महामुनी म्हणाले की मी आता शाप देण्याच्या विचारापासून निवृत्त झालेलो आहे. एवढंच नाही तर तू या जगाचा करता हेही मी जाणलं. मला अध्यात्म ज्ञानाचा उपदेश तू केलास ही माझ्यावर मोठीच कृपा केली. माझा अंतःकरण तुझ्या विषयीच्या भक्तिभावाने परिपूर्ण झालेला आहे. पुढं उत्तंक महामुनी घडलेल्या उत्तम संवादाचा आणि प्रथम अधिकारवाणीने शापाचा धाक भगवंतांना दाखवलेला अशा स्थितीत भगवंतांना शरण जाऊन म्हणाले की मी जर तुझ्या कृपेला पात्र असेल तर मला तुझ ऐश्वर्य रूप दाखव. या ज्ञानानंतर आता मला ते रूप पाहण्याची उत्सुकता आहे. कुरुक्षेत्रावर जे रूप अर्जुनाला तू दाखवलंस, वैशंपायन मुनी म्हणतात की परमबुद्धिमान भगवान श्रीकृष्णांनी प्रसन्न चित्ताने ऋषींना आपलं सनातन वैष्णव विश्वरूप दाखवलं जे अर्जुनाला दाखवलेलं होतं. भगवंतांनी आपलं विश्वरूप सर्वात प्रथम आपली माता यशोदा तिला अगदी बालपणी दाखवलं, थोडस झलक म्हणून दाखवलं. त्यानंतर विश्वरूपाची एक झलक म्हणून संधी करण्यासाठी धृतराष्ट्राच्या राजदरबारात भगवंतांनी आपलं उग्र विष्णूरूप दाखवलं आणि हे उत्तंक महामुनींना दाखवलेलं रूप थेट अर्जुनाला जसं दाखवलं तसंच परत एकदा दाखवलं. ते रूप पाहून उत्तंक महामुनी अति विस्मित झाले, त्या रूपाचं वर्णन करू लागले, भगवंतांना वारंवार नमस्कार करू लागले आणि त्यांनी देखील पुन्हा पूर्वरूपातच भगवंतांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. ती इच्छा पूर्ण करून भगवंत म्हणाले की काही वर माग. उत्तंक महामुनी म्हणाले की या स्वरूपाचं दर्शन झालं हाच मोठा वर मला मिळालेला आहे. त्याच्यावर भगवंत म्हणाले की माझं दर्शन अमोघ आहे, काही वर मात्र अवश्य माग. तेव्हा उत्तंक म्हणाले जर वर मागणं अवश्य कर्तव्य रूप जर असेल तर या वाळवंटात मरुभूमीमध्ये उत्तम जल प्राप्त हो. ऋषीची बुद्धी कशी असते, श्रीकृष्णांनी तथास्तु म्हटलं आणि पुढे म्हणाले की या मरुप्रदेशात योग्य वेळेला मेघ प्रगट होतील आणि ते सरस जल प्रदान करतील, ते मेघ उत्तंक मेघ मेघ म्हणून विख्यात होतील. असं वर केल्यानंतर श्रीकृष्ण तिथून पुढे निघाले, सुभद्रा आणि सात्यकी यांच्यासह द्वारकेला पोचले. त्यावेळेला त्या भागात रैवत पर्वतावर एक मोठा उत्सव चाललेला होता. द्वारकावासी स्त्री पुरुषांनी तो पर्वत गजबजलेला होता. संगीत नृत्य विविध प्रकारच्या क्रीडा याच्यात सर्व प्रजाजन रंगलेले होते. भगवान श्रीकृष्ण त्या पर्वतावर गेले. भगवंत आल्यावर सर्वांनी त्यांचा मोठा आदर सत्कार केला. काही काळ तिथे राहून भगवान सुभद्रेसह आपल्या सुंदर भवनात प्रविष्ट झाले. सात्यकीने आपल्या स्वतःच्या भवनाकडे प्रयाण केला. आपण एक नारायण तीर्थाने रचलेलं स्तोत्र ऐकूया आणि मग पुढची कथा.
आनंदा त्यांनी विवेकाने शोकाचा त्याग केला
नंतर वसुदेवांनी अभिमन्यूसाठी श्राद्ध घातलं, दान दिली. इकडं हस्तिनापुरात पांडव देखील अभिमन्यूच्या मृत्यूमुळे शोकमग्नच होते. विराट कुमारी उत्तरा अत्यंत दुःखी होती. अनेक दिवस तिने भोजन केलेलं नव्हतं. अतिशय करुणाजनक अशी स्थिती. तिच्या गर्भातला बालक त्यामुळं उदरातच क्षीण व्हायला लागला. उत्तरेची अवस्था जाणून व्यास तिथं उपस्थित झाले. कुंती आणि उत्तरा या दोघांना व्यास भेटले आणि दोघींनाही त्यांनी समजावून सांगितलं. ते उत्तरेला म्हणाले की तू हा शोक सोड, तुझा पुत्र महा तेजस्वी होईल. श्रीकृष्णांच्या प्रभावाने आणि माझ्या आशीर्वादाने तो पांडवांच्या नंतर पृथ्वीचं पालन करील. युधिष्ठिराच्या समक्ष अर्जुनाला व्यास म्हणाले की तुझा हा पौत्र उत्तरेला होणारा मुलगा महान भाग्यशाली आणि महामनस्वी होणार आहे. तू शोकाचा त्याग कर. आणि व्यासांनी युधिष्ठिराला अश्वमेध यज्ञ करण्याची आज्ञा दिली. व्यास निघून गेल्यानंतर युधिष्ठिरांनी आपल्या सर्व भावांशी विचार विनिमय केला आणि व्यासांनी पूर्वी सांगून ठेवल्याप्रमाणे हिमालय पर्वतावर मरुत राजांनी यज्ञात दिलेल्या अपार धनापैकी ब्राह्मणांनी काही धन तिथं सोडून दिलेलं होतं ते आणण्यासाठी पांडव हिमालयाकडे गेले. पांडव धन आणण्यासाठी हिमालयाकडे गेलेले असताना भगवान श्रीकृष्ण बलराम सुभद्रा यांना घेऊन हस्तिनापुरात परत आले. यावेळेला त्यांच्याबरोबर प्रद्युम्न सांब गद सात्यकी असे अनेक यादवीर आलेले होते. उत्तरेचा प्रसूती काळ जवळ आलेला होता. धर्मराजांनी अश्वमेधाच्या वेळेला येण्याचं आमंत्रणही दिलेलं होतं. श्रीकृष्ण हस्तिनापुरात होते. तिथल्या त्यांच्या वास्तव्यामध्येच उत्तरा प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. पुत्र जन्माचा समाचार ऐकून सगळ्या लोकांनी एकच जल्लोष केला. पण थोड्याच वेळात लक्षात आलं की हे बालक मृत जन्मलेलं आहे. हे समजल्यावर सर्वत्र शोक पसरला. भगवान श्रीकृष्णांच्या मनाची व्यथा उत्पन्न झाली. ते सात्यकीला बरोबर घेऊन अंतपुरात गेले. तेव्हा कुंती वासुदेवा धाव असं पोटातच धावत येताना दिसली आणि तिच्या माग द्रौपदी सुभद्रा आणि अन्य स्त्रिया देखील होत्या आणि सर्व स्त्रिया करुण स्वराने विलाप करत होत्या. कुंती भगवंतांना म्हणत होती की तूच आमचा आधार आहेस, या कुळाचं रक्षण तुझ्या अधीन आहे. तुझ्या भाच्याचा अभिमन्यूचा हा पुत्र अश्वत्थाम्याच्या अस्त्राने जन्माला मृतच आला. तू याला जीवदान दे. जेव्हा अश्वत्थाम्याने अस्त्राचा प्रयोग केला तेव्हा तू प्रतिज्ञा केली होतीस की उत्तरेच्या मृत बालकाला मी जिवंत करीन. आता तूच याच्याकडे कृपा दृष्टीने पहा. याला जिवंत करूनच तू उत्तरा सुभद्रा द्रौपदी सहित माझंही रक्षण कर. माझे सर्व पांडवांचे प्राण या बालकाच्याच अधीन आहेत. हा जर जगला नाही, हा जर जिवंत झाला नाही तर आम्ही गेलो असं समज. कुंती अनेक प्रकारांनी श्रीकृष्णांना विनवीत होती. शेवटी दुःखाने आर्त होऊन ती भूमीवर कोसळी. भगवान श्रीकृष्णांनी कुंतीला आधार देऊन उठवलं, तिचं सांत्वन केलं. तेवढ्यात सुभद्रा तिथं आली आणि तिनेही भगवंतांनी केलेल्या प्रतिज्ञेचं स्मरण भगवंतांना दिलं. ती म्हणाली की तू जर आपलं शुभवचन पाळणार नसशील तर सुभद्रा जिवंत राहत नाही. हे निश्चित समज श्री कृष्णांच्या सत्यवादित्वाविषयी आणि अपार सामर्थ्याविषयी बोलून सुभद्रा शेवटी म्हणाली की तुझा प्रभाव मी जाणते, मी तुझी भगिनी तुझ्याजवळ याचना करते आहे, या पालकाला जीवनदान दे, पांडवांवर महान अनुग्रह तू कर। सुभद्रेला प्रसन्न करताना इतक्या वेळ शांत बसून ऐकत असणारे श्री कृष्ण उच्च स्वरामध्ये एकदम म्हणाले की तू म्हणतेस तसंच घे, आणि एकदम तिथं आनंद पसरला। श्रीकृष्ण तात्काळ सुतिका गृहामध्ये गेले, सर्व बाजूनी पुष्पमालांनी ते सुतिका ग्रह सजवलेलं होतं। त्या घराच्या चारी बाजूला लखलखणारी शस्त्र ठेवलेली होती, सर्वत्र अग्नि प्रज्वलित केलेला होता। वृद्ध सेविका तिथं त्याच्या बाळंतपणासाठी उपस्थित होत्या, अनेक कुशल चिकित्सकही होते। श्रीकृष्ण आले, त्यांच्या आधीच द्रौपदी त्वरेने उत्तरेकडे गेली आणि म्हणाली, तुझे श्वशुर तुल्य अचिंत्य स्वरूप पुराण पुरुष पुराण ऋषी तो कदाचित भगवान मधुसूदन तुला भेटायला आलेले आहेत। उत्तरेनी आपल्या अश्रू आवडले, आपलं शरीर वस्त्राने ठीकपणे झाकलं, व्यथित हृदयाने ती श्री कृष्णांना म्हणाली की तुमच्या चरणांवर मस्तक ठेवून तुमचा कृपा प्रसाद मी प्राप्त करू इच्छिते। अश्वत्थामेच्या अस्त्रांनी दग्ध झालेल्या माझ्या या पुत्राला आपण जिवंत करा। त्यावेळेला माझ्या पुत्राला मारण्याच्या ऐवजी तुम्ही धर्मराजांनी किंवा भीमसेनांनी जर म्हटलं असतं की या बालकाला न मारता त्याच्या आईला हे अस्त्र मारू दे, तर केवळ मीच नष्ट झाले असते, पुत्रवधाचा हा अनर्थ झाला नसता। मला मोठी आशा होती की या बाळाला मी मांडीवर घेऊन प्रसन्नतेने त्याच्या सह तुम्हाला अभिवादन करेन, पण आता ती आशा व्यर्थ झालेली आहे। आणि बराच करून लाभ करून उत्तरा म्हणायला लागली की मी आपल्या चरणांवर मस्त ठेवून या बालकाच्या प्राणाची भीक मागते। आणि ती श्री कृष्णांना म्हणायला लागली की हा जर जिवंत झाला नाही तर मी प्राणत्याग करेन। भूमीवर पडून उत्तरा मूर्छित देखील झाली, थोड्याने ती परत सावध झाली। तिला एक प्रकारे उन्मादासारखी अवस्था प्राप्त झाली आणि करून लाभ करायला लागली। सगळं धैर्य गोळा करून तिने हात जोडून भगवंतांना प्रणाम केला। हा विलाप ऐकून भगवंतांनी काही एक निश्चय केला आणि त्यांनी तिचं आचमन केलं आणि प्रथम प्रार्थनापूर्वक अश्वत्थाम्याचं ते ब्रह्मास्त्र शांत, त्यानंतर त्यांनी बालकाला जिवंत करण्याची प्रतिज्ञा केली। ती प्रतिज्ञा सर्व जगाला ऐकवीत ते म्हणाले की हे उत्तरे, मी मिथ्या बोलत नाही, मी जी प्रतिज्ञा केली आहे ती सत्य होईलच, पहा हे सर्व देहधारी पाहत असताना मी आताच या बाळाला जिवंत करतो। आणि भगवंत बोलू लागले, मी सहज वागतानाही कधी मिथ्या भाषण केलं नाही, मी कधी युद्धात पाठ दाखवली नाही, या शक्तीच्या प्रभावाने हे जे माझ्यातून कर्म घडलं त्या कर्माच्या प्रभावाने हा बालक जिवंत हो। धर्म आणि ब्राह्मण जर मला विशेष प्रिय असतील तर हा अभिनंदनचा जन्मतःच मरण पावलेला पुत्र परत जीवित हो. मी कधी अर्जुनाशी विरोध केला आहे याच मला स्मरण नाही. या सत्याच्या प्रभावाने हा मृत बालक जिवंत हो. माझ्या ठिकाणी जर सत्य आणि धर्म निरंतर प्रतिष्ठित असतील तर हा मृत पुत्र जिवंत होऊन उठो. कंस केशी यांना मी धर्मानुसार ठार मारलेला आहे. या सत्याच्या प्रभावाने हा बालक परत जीवित हो. खरं म्हणजे भगवंतांच्या केवळ कृपादृष्टीने देखील ते बालक जिवंत झालं असत. तरी देखील काही वाक्य उच्चारून भगवंत प्रतिज्ञा करत राहिले. यालाही कारण असं होत की त्यांचा नावलौकिक भगवंतांचा अनेक मंडळींनी बिघडून ठेवलेला होता. त्यांच्या एकेका वचनामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक एक महिमा प्रगट होत होता. श्रीकृष्णांना कपटी म्हणणारे लोक त्या काळी होते, व्यभिचारी म्हणणारे लोक त्या काळी होते. या सर्वांचे आरोप आणि आक्षेप यामुळे आपोआप निरस्त होऊन जातात. अशा दृष्टीने वाणी उच्चारून केलेली ही प्रतिज्ञा अतिशय महत्वाची आहे. श्रीकृष्ण असे म्हणत होते तोच त्या बालकाच्या शरीरात चेतना आली. तो हळूहळू हालचाल करू लागला. ब्रह्मास्त्र शांत होऊन गेलेलं होत. बालकाच्या तेजाने ते प्रसूती गृह देदीप्यमान झालं. आकाशवाणी झाली की हे केशवा, तुला साधू आलं, हे फार उत्तम कार्य तू केलंस. त्या मृत होऊन जिवंत झालेल्या बालकाने आपल्या बळानुसार आणि उत्साहानुसार हात पाय हलवायला प्रारंभ केला हे पाहून सर्व स्त्रियांना अति आनंद झाला. श्रीकृष्णांच्या आज्ञेने त्यांनी ब्राह्मणांकरवी स्वस्ती वाचन केलं. भगवंतांचं गुणगान त्या करायला लागल्या. इतरा मोठी प्रसन्न झाली. बाळासह श्रीकृष्णांच्या समीप आली. तिने भगवंतांना प्रणाम केला. भगवंतांनी त्या बालकाला अनेक रत्न दिली. नंतर श्रीकृष्णांनी त्या बालकाचं नामकरण केलं. ते म्हणाले की गुरूंचं कुळ परिक्षीण झाल्यावर हा अभिमन्यूचा पुत्र जन्मलेला आहे, म्हणून याचं नाव परीक्षित असावं. हळूहळू परीक्षित वाढायला लागला. तो एक महिन्याचा झाला तेव्हा अगणित रत्नराशी घेऊन पांडव हिमालयात गेलेले परत हस्तिनापुरात आले. एक प्रकारे राष्ट्रीय उत्सव सुरू झाला. सर्व लोकांनी उत्तमोत्तम वस्त्र अलंकार रत्नभूषण धारण करून उत्सवात ते सहभागी झाले. पांडव नगराच्या जवळ आले तेव्हा भगवंत आपल्या मित्रांसह आणि मंत्रीगणांसह पांडवांना भेटण्यासाठी नगराबाहेर गेले. पांडवांचं स्वागत केलं गेलं. योग्य रीतीने ते एकमेकांना भेटले. पांडव आणि सर्व वृष्णीवीर एकत्रित हस्तिनापुरात प्रविष्ट झाले. पांडव राजभवनात आले तेव्हा अभिमन्यूच्या पुत्राचा जन्माचा परम आश्चर्यकारक विचित्र अद्भुत वृत्तांत त्यांना कळला तेव्हा अत्यंत आनंदून त्यांनी भगवंतांची पूजा केली. काय आहे की ही कथाच इतकी गोड आहे की अशी अजून एक तास मी जरी सांगत बसलो तरी तुम्ही ऐकत बसाल. आपला वेळ मात्र संपलेला आहे. भगवंतांचं दिव्य असं चरित्र तसंच अगदी भक्तीपूर्ण अशी सर्वांची अंतःकरण एक प्रकारे श्रीकृष्ण प्रेमाने भरून गेलेले आणलेले असे सर्व श्रोते साधक असल्यामुळं हे श्रीकृष्ण चरित्र मोठं अद्भुत. जणू त्या काळात जाऊन आपण आजच्या काळामध्ये हा प्रसंग प्रत्यक्ष पाहतो आहोत असं वाटावं, असं सजीव होऊन आपल्या समोर अवतरत आहे असं मला वाटतं. याचा पुढचा कथा भाग यथावकाश हरिओम सत्सत. आपण एक अर्धा मिनिट शांत सोडून बसूया. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी महाराज महाराज की जय. सर्वजन की जय. जय जय रघुजी. भगवान